कुणासाठी सखे तू घरदार सोडले ग घरदार सोडले माझ ठरल्यान लगीन मोडले ग कुणासाठी सखे तू घरदार सोडले ग घरदार सोडले साठी सखे तू घरदार सोडल ग घरदार सोडल माझ ठरल्या लगी ना मोडल ग कुणासाठी सखे तू घरदार सोडल ग घरदार सोडल बालपणापासून तुमचा आमचा मैत्रपणा संगतीन सुरपारंबी खेळ केला लई हुडपणा वय वाढता 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 पटल्या फिरतीच्या कुणा आणि आज कसे येडवाने जाणं येणं सोडलं ग जाणं येणं सोडलं माझ ठरल्या लगी न मोडलं ग कुणासाठी सखे तू घरदार सोडल ग घरदार सोडल आंबेराईतल्या शंभू महादेवाच्या देवळात तुमचे आमचे काय काय बोलणे झाले होत दिला बोल विसरला हातो हात हातो हात आज कस भलत्या शिनात तुम्ही जोडल हो नात तुम्ही जोडल माझ ठरल्या लगी ना मोडल ग कुणासाठी सखे तू घरदार सोडल ग घरदार सोडल तुम्ही पाच पंच न्याय करा सावडी मोरे पाचपंच न्याय करा सावडी मोरे विश्वासघाताची फिर्याद करतो मी सादर हिनं माझ पार डुबिवले घरदार घरदार हिनं चालत्या गाडीत चाल चालत्या गाडीत चाकी हो काढलं चाकी हो काढलं माझ फिरल्या लगी न मोडल ग कुणासाठी सखे तू घरदार सोडल ग घरदार सोडलं